चीनीमंडी.com पॉडकास्ट। 3 ऑक्टोबर पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करा DCO। साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळपाची तयारी जोमाने सुरू आहे। मंगळवारी DCO डॉक्टर खुशराम भार्गव यांनी शेतकरी सहकारी साखर कारखाना पुवायामध्ये दुरुस्तीच्या कामांचे निरीक्षण केले। मुख्य व्यवस्थापक कमल रस्तोगी यांनी कारखाना हाऊस, बॉइलिंग हाऊस, पॉवर हाऊस चे काम दाखवले। त्यांनी सांगितले की 20% काम पूर्ण झाले आहे। DCO यांनी मुख्य अभियंता यांना 30 ऑक्टोबर पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। सहकारी ऊस समिती सचिव विनोद यादव यांच्यासह आलेल्या DCO यांनी ऊस विभागाच्या वेबसाईटवर आढावा पाहण्यासाठी प्रेरित करण्याचा सल्ला दिला। निरीक्षणादरम्यान मुख्य ऊस अधिकारी साखर कारखाना SK श्रीवास्तव, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक मनीष शुक्ला, मुख्य अभियंता आशिष श्रीवास्तव आदी उपस्थित होते।